baru.
हॅलो
हॅलो, गुड आफ्टरनून मॅम. परांजपे स्कीम मधून वैभव बोलतोय.
कुठून?
परांजपे स्कीम मॅम, पेंढारकर मॅडमशी बोलतोय ना मी. हा मग तुम्ही फॉरेस्टचा व्हिजिट केलं होतं आणि विवेकाचा व्हिजिट केलं होतं इथे, तर तुम्ही कोणतं म्हणजे फ्लॅट वगैरे बुक केला का? कुठे केला मॅम? कुठे फॉरेस्टेस मध्ये केलं का?
फॉरेस्टेस.
ओके ओके, थँक्यू सो मच मॅम.